वामन पंडित कृत समश्लोकी भगवद्गीता अध्याय सहावा। पूर्वाध्यायी अर्जुनाचा प्रश्न की श्रेय एकजे ते सांग कर्म संन्यास अथवा कर्मयोगची। श्री कृष्णे उत्तर दिले की मोक्षार्थी तयासिया दोही विणे न होय सिद्धि हे सापेक्ष परस्परे। हे घडे सांख्य योगासी की त्या दोही त एकची अनुष्ठिता सिद्धि पावे बोलिले उभयत्र जे। संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तमयोगतः या श्लोकात विना कर्म बोलिला न्यास दुर्लभ। तयोक्त कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते तया श्लोकी कर्मयोगाते श्रेष्ठ दोही त बोलिला। हे तो विरुद्ध की कर्म योगाची नीच पायरी संन्यास ज्ञान सिद्धीची सेवटी लीच पायरी। याचा बोलुनिया भाव विरोध परिहारया अध्याय प्रथमारंभी करी श्लोकद्वये हरी। काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ऐसे पुढे बोलणार अध्यायी अठराविया। संन्यास दोपरी ऐसा की काम्य त्याग एकहा शिखा सूत्रादिक त्याग न्यास आश्रम रूपतो। निरग्नि आश्रम न्यास शुद्ध चित्तास बोलिला। कर्मयोगा विणे जो का पूर्वी दुर्लभ वर्णिला। श्रीमद् रुक्मिणी रमणाय नमः। कर्मी फळासक्त नभे करावेत कर्मते करी तो संन्यासी तोच योगी न निरग्ने न अक्रिय। संन्यास जो मनावा तो कर्मयोगच पांडवा की काम्य त्याग संन्यास कर्मयोग न त्याविण। योगारुरुक्ष जो ज्ञानी कर्म त्यास हि कारण तयाच योगारूढासी ध्यान स्थितिस कारण। जेव्हा न विषयी गुंते कर्मी ही न रुते मन भोग संकल्प ही टाकी तेव्हा आरूढ बोलिजे। उद्धरावे स्वचित्ताला प्रपंची बुडवू नये मित्र हे आपुले चित्त शत्रु ही चित्त आपुले। मित्र त्याचे च चित्ते चित्त जे स्वरूपेची जिंकिले अनात्मज्ञास शत्रुत्वे वर्ते चित्तश्चि शत्रुवत्। शांताचे जित चित्ताचे थोर चित्त बरे स्थिर मानापमानी शीतोष्णी सुख दुःखात ते जे सम। जाने ज्ञाने अनुभवे तृप्त जो कूटस्थ जितेंद्रिय तो योगारूढ की हेम झेंडा धोंडा जया सम। मित्र शत्रु उदासीन मध्यस्थ असखे सखे साधु पापी अशा सर्वी सम बुद्धि विशेषतो। कर्मयोगी चित्त योजी सदा एकांत सेवनी स्थिर चित्त तनु एक टाकी आशा परिग्रह। स्थापोनिया शुद्ध देशी स्थिर आसन आपुले न बहु ऊंच ना नीच कुश चर्मावरी पट। करोनी मन एकाग्र स्थिर चित्तेन्द्रिय क्रिये चित्त शुद्ध्यर्थ यो जावा योग बैसोनि आसनी। माज पाठ शिरग्रीवा नीट हे धरुनि स्थिर ठेवुनि दृष्टिनासाग्री न पहाव्या दिशा दश। मन निर्भय जो शांत ब्रह्मचारी व्रतस्थ जो मद्रूपी लावनी चित्त वसे मत्पर हो उनी। ऐसे सदा चित्त योजी योगी आवरुनी मना मोक्षासि साधना अशी माझी तो शांति पावतो न योग बहुखाता ही न एकाग्रत्व लंघनी न बहु निजता नित्य जागता ही न अर्जुना विहार आहार चेष्टा कर्मी निद्रा प्रबोधही युक्त जाची तया साधे योग जो दुख नाशक आत्मस्वरूपी चित्त राहे जेव्हा नियोजले सर्व काम स्पृहा शून्य मनावा सिद्धते धवा निवात सदनी दीप न हाले उपमा अशी चित्तास योगियाचा जो स्वात्मयोगासि योजितो जेथे उपरमे चित्त योग मार्गे निरोधिले जेथे चित्ते आत्मयाते पाहे तोषे तयातची तेथे अनंत सुखजे बुद्धिग्राह्य अतींद्रिय जाणे त्याते मग नहा तत्वापासूनियाचळे न माने लाभ अधिक त्या सुखाहुनि आणखी न चळे थोर दुःखे ही पावता जा सुखे स्थिती दुःख संयोग वृत्तीचा तद्वियोगात आयता चित्तात्मयोगतो यत्ने साधा वा दृढ निश्चये संकल्प करिता झाले कामदे सर्व टाकुनी मनेचि इंद्रिय ग्राम दंडूनि सकळां स्थळी धारणायुक्त बुद्धीने भावे स्थिर हळूहळु योजु निचित्त चिन्मात्री काही चिंतु न ये मग ज्या ज्या पदार्थी निगते मना चंचल अस्थिर तेथे तेथे चि आत्मा करावे वशत्या तते ऐशा प्रशांत चित्ताते योग्याते सुख उत्तम साधे रजतमातीत ब्रह्मरूप अकर्मक योजी ऐसा सदा चित्त योगी जास न वासना ब्रह्मस्पर्शे अनायासे अत्यंत सुखभोगितो सर्वभूता मधे आत्मा भूतेति आत्मया मधे नित्ययोगी चित्त से तो पाहे समदर्शनी माते सर्वत्र जो पाहे पाहे सर्व मदंतरी मी त्याचा त्यास सोडीना तो माझा सोडीना मला सर्वभूतस्त त्या माते भजे धरुनी एकता मज मध्ये चितो योगी प्रपंची जरी सर्वथा सर्वभूती स्वदृष्टांते जो पाहे सम अर्जुना सुख दुखा सही योगी नो तो थोर मज सम्मत जो योग हा बोलिलासी साम्ये श्लोक चतुष्टये त्याचा स्थिती ते स्थिरमी न देखे मधुसूदना की कृष्णा चंचल मना इंद्रिये जे मथी बळी त्याचा निग्रह वार्याची मोट जैसी न बांधवे खरे सहे महाबाहो मन चंचल दुर्जय अभ्यासे आणि वैराग्ये तरी ते जिंकिजे तसे माझी हे बुद्धि की योग नव्हे जो मन नावरे प्रयत्नशीणे स्ववशे तो पावो शकिजे मने निष्ठा असो निअळसी मना योगातु नीचळे न मोक्ष पावता कृष्ण जाय कोणे गति प्रति तो काय उभय भ्रष्ट मेघाचे जे विंथी गळ अपक्व पावला मोह ब्रह्म मार्गी महाभुजा निशेषया संशयाते कृष्णा छेदिसि एकतु या संशयाचा संवर्ता न दिसे तुज वाचुनी पार्था न येथे न स्वर्गी त्याचा नाश घडे कधी, कल्याण मार्गी या कोणी, बापा जाय न दुर्गती। पावून पुण्य लोकाते वर्षे वपराहुनी, शुचिश्रीमंत सदनी तो योग भ्रष्ट जन्मतो। योगियांचे स अथवा कुणी होतो भल्याचया, हा जन्म दुर्लभ बहु या लोकी जो असे रीती। त्या देही पूर्व देहीचा बुद्धि संयोग पावतो, मोक्षी मग बहु यत्न करितो कुरु नंदना। त्याला तत्पूर्व अभ्यास बने योगीच योजितो, पूर्वी तो योग जिज्ञासु तरी वेदा अतिक्रमी। प्रयत्ने साधिता योग जाते किल विषवासना, अनेक जन्मी जो सिद्ध या जन्मी मुक्ति पावतो। तापसाहुनि ही थोर सम्मत ज्ञानी आहुनि, कर्मयोग्याहुति तस्मात् योगी तू होय अर्जुना। स्वरूपनिष्ठ चित्ते जो या सर्वा योगिया मधे, भक्ति योगे भजे माते तो योगी थोर सम्मत। वामन इति टीका समश्लोकी षष्टाध्यायात्मदीपिका, श्री पार्थ सारथी कर्ता जो वामन मनोरथी।